दानियल अध्याय 7। बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानियल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले। मग त्याने ते स्वप्न लिहून काढिले व त्याचे सार कथन केले। दानियेलाने म्हटले, मी रात्री दृष्टांतात पाहिले, तो चारही दिशांचे वारे महासागरावर सुटले आणि भिन्न भिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली। पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते। मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले। त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले, त्यास मानवाचे हृदय दिले। मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते, ते एक अंग वर करून उभे राहिले। त्याने आपल्या तोंडात आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरिल्या होत्या। लोक त्यास म्हणाले, उठ, पुष्कळ मांस खा। यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले। त्याच्या पाठीवर पक्षाचे चार पंख होते, त्या श्वापदास चार शिरेही होती। त्यास अधिकार दिला होता। यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो पहा, एक चौथे श्वापद विकराळ भयानक व अतिशयित बळकट असे होते। त्याला मोठाले लोखंडी दात होते। ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी। ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते आणि त्याला 10 शिंगे होती। मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता पहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले। त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते। मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला। त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता। त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते। त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगित अग्निरूप होती। त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता। हजारो लोक त्याची सेवा करीत होते। लाखो लोक त्याच्या समोर उभे होते। न्यायसभा भरली, वह्या उघडल्या गेल्या। त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला। त्याचे शरीर छिन्न भिन्न करण्यात आले व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले, एवढे मी पाहिले। इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला, तरी काही मुदतीपर्यंत काही काळ पावेतो, त्यांचा प्राण वाचविण्यात आला। तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला। तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले। सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली। त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे। मग दानियेलाचा जीव माझ्या ठाई घाबरा झाला। माझ्या डोक्यात घोळणाऱ्या दृष्टांतांमुळे मी चिंताक्रांत झालो। जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचे मर्म त्यास विचारिले। तेव्हा त्याने मला ते कथन केले व या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला। ती मोठाली चार श्वापदे, पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत। तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यास राज्य प्राप्त होईल, ते राज्य सर्व काळ युगानुयुग त्यांच्या ताब्यात राहील। मग ते चौथे श्वापद जे इतरांहून भिन्न असून अति विकराळ होते, ज्याचे दात लोखंडाचे व नखे पितळेची होती, जे सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी, त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली। त्याच्या डोक्याला 10 शिंगे असून आणखी एक शिंग निघाले, त्यामुळे 3 शिंगे उपटून पडली। ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते। या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली। मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले व त्याचे त्याजवर प्राबल्य झाले। शेवटी पुराण पुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनास न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनास राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला। याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली। त्याने सांगितले की चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल, ते इतर राज्यांहून भिन्न होईल, ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडवून चूर्ण करील। आता 10 शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून 10 राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल, तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजास पादाक्रांत करील। तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करील। तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल कराव्यास पाहिल। एक काळ, दोन काळ व अर्धा काळ पर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील, पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करीतील व त्याचा कायमचा नायनाट करीतील। राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यास देण्यात येतील त्याचे राज्य सनातन आहे. सर्व सत्ताधीश त्याची सेवा करीतील, त्याचे अंकित होतील. या गोष्टीचे कथन येथे संपले. मी दानियल ह्या कल्पनांनी व्याकुळ झालो आणि माझी मुद्रा पालटली. तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेविले.